नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेची मतमेजणी फाल्या सकाळी 8 वरांचेर सुरू जातली. आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा वेचणुकेची मतमेजणी फाल्या जातली. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षान जाल्यार सिक्कीमात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चान विधानसभा वेचणुकेत जैत मेळयलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल दिल्लीत उष्णताय ल्हार आणि रेमाल चक्रीवादळा उपरांतच्या परिस्थितीसयत वेगवेगळ्या विषयांचो नियाळ घेतलो. आसामात हुंवाराची परिस्थिती खर जाल्या. 13 जिल्ह्यातल्या 5 लाखांपरस चड लोकांची जीण विस्कळीत जाल्या. श्रीलंकेत आयिल्ल्या हुंवाराक लागून व्हड प्रमाणात लोकजीण विस्कळीत जाल्या. आता पुराय खबरो. लोकसभा वेचणुके खातीर फाल्यां मतमेजणी जातली, तशेंच आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा वेचणुके खातीरची मतमेजणी आणि विधानसभा मतदारसंघांनी जाल्ल्या पोटवेचणुकांची मतमेजणी फाल्यां जातली. सकाळी 8 वरांचेर मतमेजणी सुरू जातली. मतगणनेच्यो अपडेट आणि निकाल results.eci.gov.in या ECIच्या संकेतथळार तशेंच मतदार हेल्पलायन एपाचेर मेळटले अशें वेचणूक आयोगान सांगला. मतदार हेल्पलायन एप गुगल प्ले स्टोर वा एपल प्ले स्टोरांतल्यान डावनलोड करूं येता. तशेंच आयोगान रिटर्निंग ऑफिसर आणि काउंटिंग एजंटां खातीर हँडबुक जारी केला, जो ताच्या संकेतथळार उपलब्ध आसा. मतमेजणीची वेवस्था, प्रक्रिया आणि ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुचोवण्यो आपल्या संकेतथळार उपलब्ध आसात अशें आयोगान सांगला. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्ष परतून सत्तेर आयला, जाल्यार सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षान सिक्कीमात परतून जैत मेळयला. काल उत्तर उदेंत भारतात आशिल्ल्या 2 राज्यांतल्या विधानसभा वेचणुके खातीर मतमेजणी जाली. लोकसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्या वांगडाच 19 एप्रिलाक अरुणाचल प्रदेशातल्या 60 आणि सिक्कीमातल्या 32 सुवातांखातीर मतदान झालं. अरुणाचल प्रदेशात भाजपान 60 पैकी 46 सुवातो मिळून व्हड जैत मेळयला. भाजपा कडल्यान आदले केंद्रीय मंत्री निनोंग एरिंग, पक्ष फुडारी डॉ महेश चाय, ताई निकियो, होमचम नमदाम, वांगलिंग लोवांगडोंग, सेरिंग लामू आणि चकात आबो आणि हेर वेचून आयल्यात. सिक्कीमात सगळ्या 32 जाग्यांचेर जाहीर केल्ल्या निकालातल्यान सिक्कीम क्रांतिकारी मोर्चान 31 सुवातांचेर जैत मेळयल्या. सिक्कीम डेमोक्रेटीक फ्रंट फक्त 1 सुवात मेळोवपाक यशस्वी जाला. सध्याचे मुख्यमंत्री आणि एसकेएमचे अध्यक्ष प्रेम सिंग तामांग हांणी रेनॉक आणि सोरेंग चाकुंग या 2 मतदारसंघातल्यान जैत मेळयल्या. एसकेएम उमेदवार आणि विधानसभेचे अध्यक्ष अरुणकुमार उप्रेट्टी अरिथंग सुवातेर जिकले. शारी मतदारसंघातल्या एसकेएमच्या कुंगा निमा लेपचाचेर एसडीएफ उमेदवार तेनझिंग नोरबू लमथा हांणी जैत मेळयले. उदरगतीच्या राजकारणाक आज्ञापत्र दिवपी अरुणाचल प्रदेशातल्या लोकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उपकार मानल्यात. भाजपाचेर आशिल्लो विश्वास परतून दाखयल्ल्या खातीर प्रधानमंत्र्यांनी तांचे उपकार मानले. राज्य विधानसभा वेचणुकेत भाजपाक मेळिल्ल्या जैता खातीर भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी अरुणाचल प्रदेशातल्या लोकांचे उपकार मानल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाची तोखणाय करतना विकसित भारत आणि विकसित अरुणाचल साध्य करपाक पक्ष कटिबद्ध आसा अशें ताणी सांगले. तशेंच सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि सिक्कीमाचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तामांग हांका सिक्कीम विधानसभा वेचणूक जिकिल्ल्या खातीर प्रधानमंत्र्यांनी परबी दिली. सिक्कीमाची नेटान उदरगत करपा खातीर राज्य सरकारा वांगडा वावुरपाची आस्त बाळगता अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल दिल्लीत सेगीत बसका घेवन उष्णताय ल्हार आणि चक्रीवादळा उपरांतच्या परिस्थितीसयत वेगवेगळ्या विषयांचो नियाळ घेतलो. रेमाल चक्रीवादळाच्या परिणामांचो नियाळ घेवपा खातीर जाल्ल्या ह्या बसकेत चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्या राज्यांचेर कितलो परिणाम झालो हे विशीं प्रधानमंत्र्यांक माहिती दिली. मिझोराम, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा वाठारात हुंवाराक लागून लोकांक जाल्लो त्रास तशेंच घरां आणि मालमत्तेचे लुकसाण जावपाविशीं ह्या बसकेत भासाभास जाली. आसामात हुंवाराची परिस्थिती आणीक खर जाल्या. 13 जिल्ह्यातले 5 लाखांपरस चड लोक हुंवारात सापडल्यात. फाटल्या 24 वरांत 3 जणांचो जीव गेला आणि ह्या हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो आता 14 पावला. आसामात 13 जिल्ह्यातल्या 564 गावांतल्या 5 लाखांवयर लोकांक हुंवाराक लागून त्रास जाला आणि राज्यभरातल्या 8000 हेक्टरांवयर पिकावळीक लुकसाण जाला. राज्य सरकारान ह्या जिल्ह्यांनी 193 मजत कॅम्प आणि 82 मजत वितरण केंद्रां सुरू केल्यात. तशेंच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पंगड सोडवणूक आणि मजती खातीर तैनात केल्यात. सरकारी सूत्रांप्रमाण फाटल्या 24 वरांत काचारात 2 आणि नागांव जिल्ह्यात 3 जणांक मरण आयला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्याप्रमाण कितल्याशाच जिल्ह्यांनी हुंवाराच्या उदकाक लागून 103 रस्ते तटबंदी आणि हेर मुळाव्या साधनांक लुकसाण झाला. न्यू हाफलाँग चंद्रनाथपूर विभागातल्या ट्रॅकाचे लुकसाण पळोवन एनएफ रेल्वेन ह्या मार्गाचेर जायत्यो गाडयो रद्द केल्यात. गुवाहाटी गोलपारा आणि धुबरी हांगा ब्रह्मपुत्रा न्हयेची उदकाची पातळी वाढत असा. कोपिली बराक धनसिरी बुरहिडी हिंग गौरांग आणि कुशियारा ह्या न्हयांच्या उदकाची पातळी लेगीत जायत्या सुवातांनी वाढत असा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस उत्तर अस्तंत मध्य आणि उदेंत भारताचेर उष्णतेचे ल्हार तिगून उरतले असो अदमास उक्तायला. आयज हिमाचल प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या वाठारांनी उष्णतायेची ल्हारां येवपाची शक्यताय आसा. तशेंच जम्मू काश्मीर लडाख पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश आणि ओडिशा हांगाय अशे तरेची परिस्थिती ह्या म्हयन्याच्या 4 तारखेमेरेन म्हळ्यार फाल्यां मेरेन चालू उरतली. देशभरातल्या चडात चड तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना अशी आस्त हवामान खात्यान उक्तायल्या. मजगती फुडल्या 6 दिसांत अस्तंत बंगाल आणि उत्तर उदेंत भारतात गडगड वीज आणि वादळी वाऱ्यासयत मध्यम पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दक्षिण भारतात ह्याच काळात केरळ लक्षद्वीप अंदमान आणि निकोबार जुवे तसेच कर्नाटकात गडगड वीज आणि वादळी वाऱ्यासयत मध्यम पाऊस पडपाची शक्यताय असा. उत्तर भारतात फुडल्या 4 दिसांत जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा हांगाय अशीच हवामानाची स्थिती असतली. श्रीलंकेत फाटले काय दीस पडपी खर पावसाक लागून व्हड प्रमाणात विध्वंस झाला आणि उन्यात उणे 15 जणांक मरण आयला आणि 5,000 वयर कुटुंबातले 19,000 परस चढ लोकांची जीण विस्कळीत झाल्या. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रान सांगला की राजधानी कोलंबो सहित 7 जिल्ह्यांनी पाऊस पडून हुंवार आयला. 4,000 परस चढ घरांचे थोडे लुकसाण झाला जाल्यार 28 घरांचे पुरायपणान लुकसाण झाला. श्रीलंकेच्या लष्करान बचाव कार्यावळी खातीर बोटींनी सज्ज आशिल्ले 7 पंगड तयार दवरल्यात जाल्यार वायुदळान 3 हेलिकॉप्टरांक बेगोबेग आणीबाणीच्या वेळार प्रतिसाद दिवपा खातीर तयार दवरल्यात. खेळात भारतीय टेनिस खेळगडो रोहन बोपण्णा आणि ताचो ऑस्ट्रेलियन भागीदार मॅथ्यू एबडेन हांणी पॅरिसातल्या स्टेड रॉलंड गॅरोसात जाल्ल्या फ्रेंच उक्त्या 2024 दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या 3र्या फेरयेत प्रवेश केलो. बोपण्णा आणि एबडेन हांणी ब्राझीलच्या मार्सेलो जोर्मन आणि ऑर्लांडो लूस हांका 7-5, 4-6, 6-4 अशा सेटांनी हारयले. बोपण्णा एबडेन ग्रँड स्लॅमाच्या 3र्या फेरयेत एन श्रीराम बालाजी आणि मिगेल आंजेल रेस वरेला मार्टिनेज या इंडो मेक्सिकन जोडयेकडेन झुजतले. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेटात काल राती गियानाच्या प्रोविडन्स स्टेडियमात वेस्ट इंडिजान पापुआ न्यूगिनीक 5 विकेटींनी हारयलो. पापुआ न्यूगिनीन थारयल्ल्या 137 धावण्यांचो फाटलाव करतना वेस्ट इंडिजान 19 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन 137 धावण्यो केल्यो. वेस्ट इंडिजाचो रॉस्टन चेस हांणी सगळ्यात चड 42 धावण्यो काढल्यो. ताका प्लेयर ऑफ द मॅच म्हणून जाहीर केलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां सकाळी 8 वरांचेर सुरू जातली. आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां जातली. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षान जाल्यार सिक्कीमात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चान विधानसभा वेंचणुकेत जैत मेळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल दिल्लीत उष्णताय ल्हार आणि रेमाल चक्रीवादळा उपरांच्या परिस्थितीसयत वेगवेगळ्या विषयांचो नियाळ घेतलो. आसामात हुंवाराची परिस्थिती खर झाल्या. 13 जिल्ह्यातल्या 5 लाखांपरस चढ लोकांची जीण विस्कळीत झाल्या. श्रीलंकेत आयल्ल्या हुंवाराक लागून व्हड प्रमाणात लोकजीण विस्कळीत झाल्या. टेनिसात पॅरिसातल्या स्टेड रॉलंड गॅरोसात जाल्ल्या 2024 वर्साच्या फ्रेंच उक्त्या दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या 3र्या फेरयेत भारतीय टेनिस खेळगडो रोहन बोपण्णा आणि ताचो ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन हांणी प्रवेश केलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.